आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सामान्य, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन। 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला वेग। पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर। उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची जोरदार फटकेबाजी। देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असून रोज 55 लाख सिलेंडरचं वितरण केलं जात आहे। तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही सामान्य परिस्थितीत होता त्याच्या 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं। देशभरातल्या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं मंत्रालयानं सांगितलं। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भागातले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरं आणि जहाज बांधणी मंत्रालयानं म्हटलं आहे। 18 भारतीय जहाजं आखाती देशात सध्या कार्यरत असून 900 खलाशी आतापर्यंत मायदेशी परतले आहेत। त्याचप्रमाणे 94,000 मेट्रिक टनाचा माल वाहून नेणारी 2 LPG वाहक जहाजं भारताच्या दिशेनं निघाल्याचं मंत्रालयानं सांगितलं। पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून केलं। आकाशवाणीवरच्या या कार्यक्रमाचा आज 132वा भाग होता। भारत गेल्या दशकात निर्माण केलेलं सामर्थ्य आणि जागतिक संबंधांच्या जोरावर या आव्हानाचा खंबीरपणे सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं।
जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है। इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है। हमारे वैश्विक संबंध, अलग अलग देशों से मिल रहा सहयोग और पिछले एक दशक में देश का जो सामर्थ्य बना है, इनकी वजह से भारत इन परिस्थितियों का डटकर मुकाबला कर रहा है।
जनतेनं अफवांना बळी पडू नये आणि सरकारकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं। हा विषय 140 कोटी भारतीयांच्या हिताचा असल्यानं त्यात राजकारण करू नये असं ते म्हणाले। अफवा पसरवणारे लोक देशाचं नुकसान करत आहेत असं मोदी म्हणाले। युवा शक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडण्यासाठी माय भारत संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या 12 लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला। शिक्षण क्षेत्रातल्या अभिनव प्रयत्नांची माहितीही त्यांनी आजच्या भागात दिली। आंतरराष्ट्रीय योग दिनाला 100 पेक्षा कमी दिवस उरले असल्याचं सांगून त्यांनी श्रोत्यांना आरोग्यवर्धनाबाबत माहिती दिली। मच्छीमार बांधव हे समुद्रावरचे योद्धे आणि आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया असून त्यांच्या जीवनसुलभतेसाठी अनेक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली।
मेहनत कस मछुआरों का जीवन आज कई तरह से आसान बनाया जा रहा है, चाहे बंदरगाहों का विकास हो या मछुआरों के लिए बीमा, ऐसी कई पहल उनके बहुत काम आ रही है। हम जानते हैं कि समंदर में उनकी गतिविधियों को मौसम का रुख बहुत प्रभावित करता है। इसे देखते हुए टेक्नोलॉजी के जरिए भी उनकी पूरी मदद की जा रही है।
मत्स्योद्योग क्षेत्रातल्या देशभरातल्या विविध नवोन्मेषी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून जलसंवर्धनाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं।
ये समय जल संरक्षण के अपने संकल्प को फिर से दोहराने का है। पिछले 11 वर्षों में जल संचय अभियान ने लोगों को बहुत जागरूक बनाया है। इस अभियान के तहत देश भर में करीब 50 लाख आर्टिफिशियल वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनाए गए हैं। मुझे देखकर अच्छा लगता है कि अब जल संकट से निपटने के लिए गांव-गांव में सामुदायिक स्तर पर प्रयास होने लगे हैं।
अमृत सरोवर अभियानाअंतर्गत देशभरात सुमारे 70,000 अमृत सरोवरांची निर्मिती केली असून पावसाळ्याआधीच त्यांच्या स्वच्छतेचं काम सुरू झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली। मंगोलियाच्या सत्ताधारी पक्षानं उच्चल न्याम ओसोर यांची नवे प्रधानमंत्री म्हणून निवड केली आहे। 9 महिने प्रधानमंत्री राहिलेल्या जंदनशतार गोंबोझाव यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी मंगोलियन पीपल्स पार्टीनं पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेतला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्थलांतर आणि परराष्ट्र धोरण तसंच इराण युद्धातल्या सहभागाविरोधात काल अमेरिकेत आणि युरोपमध्ये नो किंग्स या बॅनरखाली हजारो नागरिकांनी एकत्र येऊन निदर्शनं केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारानं जोर धरला आहे. ज्येष्ठ भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये पलक्कड इथं प्रचारसभा घेतली. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत सरकारनं भारतीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. संवेदनशील विषयांच्या बाबतीत विधानं करून काँग्रेस राजकारण करते असा आरोप त्यांनी केला. डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी दोन्ही भ्रष्ट असून भाजपाचं केरळ विकास करू शकते असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी त्रिशूर इथं प्रचारयात्रा काढली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारवर तीव्र ताशेरे ओढले. त्या आज पुरुलिया इथं एका जाहीर सभेत बोलत होत्या. भाजपा इतर राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्येष्ठ भाजपा नेते अमित शाह यांनी आज आसाममध्ये ढेकियाजुली मतदारसंघात प्रचारसभा घेतली. आसाममधला बेकायदेशीर स्थलांतरितांचा ओघ रोखण्यात भाजपाला यश मिळालं असून येत्या 5 वर्षात त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया केली जाईल असं ते यावेळी म्हणाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक साठी काँग्रेसनं 284 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात बहारामपूरमधून माजी खासदार अधीर रंजन चौधरी, भवानीपूरमधून प्रदीप प्रसाद, मालतीपूरमधून माजी खासदार मौसम नूर यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत इंडियन गोरखा जनशक्ती फ्रंट हा पक्ष 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अध्यक्ष अजय एडवर्ड यांनी आज आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावं घोषित केली. ते स्वतः दार्जिलिंगमधून निवडणूक लढवतील. तामिळनाडूमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अभिनेता राजकारणी विजय यांनी स्थापन केलेला तमिळगाव वेंट्रे कळघम हा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. विजय यांनी आज आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विजय स्वतः पेरुंबूर आणि त्रिचीपूर्व या 2 जागांवर निवडणूक लढवत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड उद्योग समूहाचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. रेमंड या कपड्यांच्या जगप्रसिद्ध ब्रँडबरोबरच पोलाद, सिमेंट आणि कृत्रिम वस्त्रांच्या उद्योगात सिंघानिया यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. कारखानदारीबरोबरच वैमानिक म्हणूनही त्यांनी नाव कमावलं होतं. हवाई दलानं त्यांना मानद एअर कमोडोर पद दिलं होतं तर केंद्र सरकारनं पद्मभूषण सन्मान प्रदान केला होता. 2006 ते मुंबईचे नगरपाल होते. अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केलं होतं. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 14 षटकात 3 बाद 150 धावा झाल्या होत्या. मंगोलियात उलानबतार इथं आयोजित आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांचे सामने उद्यापासून सुरू होतील. महिला गटात लवलीना बोरगोहीन, निखत जरीन, मीनाक्षी हुडा आणि जस्मिन लॅम्बोरिया तर पुरुष गटात जादूमणी सिंग, सचिन सिवान आणि नरिंदर बेरवाल यांच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असेल. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार असल्यानं ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा सामान्य, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला वेग. पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर. उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची जोरदार फटकेबाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.